अक्षरम वेद विदो वदंती विशन्ति यद यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। सकळा जाणणेया जे लाणी तिये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानीयांची आयणी जयाते अक्षरु म्हणिपे। चंडवाते ही न मोडे ते गगनची की फुडे वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे। तेवी जाणणे या जे आकळीले ते जाणवले पणेची उमाणले मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे। म्हणवनी वेद विद नर म्हणते जयाते अक्षर जे प्रकृतीसी पर परमात्मरूप आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी तयापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे। जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडीये वेद चुबुकळेले ठेले ते पुरुष होती जे यापरी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो। तेथ अर्जुनय म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जोका परी बोलावे ते अति सोहोपे। तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक तरी मना या बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान आठवी भक्ती। देवासी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे। देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त। भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। आपण तैसेची वर्तावे आपणासी तेच आवडावे मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त। मागच्या वेळेला या सख्य भक्तीच्या संदर्भात जे निरूपण सुरू केलं तेव्हा एवढ्या ओव्या आपल्या झालेल्या होत्या। तेव्हा मी असं म्हटलेलं होतो की सद्गुरूंकडून अनुग्रह घेतल्यानंतर श्रवण करत असताना आणि अनुग्रह घेतल्यावर ही श्रवण चालू असताना एका बाजूनी साधना करून आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याची ओळख आपल्या ठाई पाडून घेण्याचा जो प्रयत्न करत राहतो तो त्या प्रयत्नांच्या बरोबरच सद्गुरूंना पूजनीय वंदनीय अर्चन वंदन आणि त्यांची सेवा करण्याच्या पक्क्या मनोभावाचा होतो। या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, एक अशी आहे की श्रवण सद्गुरूंचा वेध लागणं आणि म्हणून सद्गुरू जे सांगतात त्याची स्तुती करणं, सद्गुरूंबद्दल सांगत राहणं म्हणून कीर्तन, सद्गुरूंचा वेध लागलेला असल्यामुळं विष्णोहो स्मरण, सद्गुरूंचं नाम, परमात्म्याचं नाम आपल्या ठिकाणी येणं, त्यांचा अनुग्रह घेणं, ते सांगतील तशी साधना करणं। आणि मग त्यांनी उपदेश केलेला आहे की ते परमात्मस्वरूपच तू आहेस आणि सद्गुरूंकडून श्रवण करतो आहोत, आता आपल्या ठाई आपण परमात्मा असा अनुभव घ्यायचा, सद्गुरूंकडून श्रवण करत राहतो पण काही जण याच्या पुढे पाऊल टाकतात, म्हणजे आता याच्या पलीकडे जाऊन सद्गुरू अर्चनीय वंदनीय आणि दास्य करणे इतके वाटत नाहीत, झालं समजलं काय सद्गुरूंना सांगायचं ते आणि साधवलीने आता करायचं, इतकं दास्य करण्यासारखं काही नाहीये, इतकी पूजा करण्यासारखं काही नाहीये। पूजा करण्यासारखं असेल तर एखादा दिवस जो ठरलेला असेल गुरुपौर्णिमेसारखा तेव्हा येऊन पूजा करू, अशा शिष्याच्या मनात अनादर असतो असं नाही, पण तो अजून पुढे पाऊल टाकू शकत नाही कोणत्या तरी गोष्टीने, त्याच्या आत असणाऱ्या त्याच्याच ठिकाणी असणारा एखादा अडथळा, मनाचा बुद्धीचा तर्काचा प्रकृतीचा, आणि तो त्याचं काही कमी चाललेलं असतं असं जरी नसलं तरी देखील काही भक्त किंवा काही शिष्य असे असतात की सद्गुरू हे त्यांचे जणू जीव की प्राण होऊन जातात, अर्चन म्हणजे ध्यानाच्या प्रक्रियेच्या वेळेला सांगितलं म्हणून अर्चन केलं, विश्वास ही अशी एक गोष्ट आहे की काही जणांना ती प्रकृतीगतच लाभलेली असते, प्रेमळपणा हा असा भाग आहे की काही जणांना तो जात्याच लाभलेला असतो, हे परमार्थ करण्यासाठी अधिक अधिकारी समजावेत असं मी म्हणतो। मी हे आधीचे शिष्य आणि आत्ता वर्णन करतो आहे ते शिष्य याच्यामध्ये हे अधिक प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतात अशा शिष्यांचं सांगतोय। कृष्णमूर्तींनी अशा प्रकारचे शिष्य जमा केले, तुम्ही माझ्याकडे या, ऐका, समजून घ्या, मग तुमचा आणि माझा संबंध ठेवला नाही तरी चालेल, मी तुमचा गुरु नाही, तुम्ही माझे शिष्य नाही, कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचे शिष्य नाहीत, असं कृष्णमूर्ती म्हणायचे। याचं कारण तत्व जर समजलं तर मग इतकं भजायचं कारण नाही, आता जे तत्व समजलं त्याच्याशी एक रूपता साधायची, आणि हे किती इलाइट ऑफ द सोसायटी लोकांना मानवलं की जे कोणापुढे नम्र व्हायला तयार नव्हते त्यांची सोय झाली की इतकं नम्र होण्याची गरज नाहीये। आता थिअरेटिकली समजलं, तर्काच्या अंगाने समजलं, साधनेची प्रक्रिया सद्गुरूंनी सांगितली, बस आता तेवढाच त्यांचा आणि आपला संबंध, आपल्या घरी आपण करत राहायचं, फार तर श्रवण करत राहू. ही एक मनोवृत्ती आहे, ही एक प्रकृती आहे. आणि अजून एक प्रकृती अशी आहे, जशी कल्याण स्वामींना लाभलेली होती तशी, जशी हनुमंतांना लाभलेली होती तशी, मग त्या प्रकृतीचा अभ्यासही करायला हरकत नाही. सद्गुरूंच्या बाबत इतका प्रेमादाराचा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी, बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका असं म्हटलं. तर त्याचं निरूपण धुंडा महाराजांनी असं केलेलं मी वाचलं, मला फार आवडलं. आम्ही उपजलो, उपजत खेवो बुडाली लग्न घटिका, म्हणजे आम्हाला अनुग्रह झाला आणि आमची लग्न घटिका बुडाली. सद्गुरूंचा अनुग्रह हा जन्म आम्ही समजलो, तो जन्म होता आम्हाला, पण आम्ही उपजलो म्हणजे निवृत्तीनाथांचा अनुग्रह झाला आणि आमची लग्न घटिका बुडून गेली. हा एक विशेष भाव आहे. अशा तरलतेनी सद्गुरूंकडे जे पाहतात ते मग पुढे अर्चनामध्ये शिरतात, वंदनामध्ये शिरतात, दास्यामध्ये शिरतात. सद्गुरूंचं वैभव चालवावं म्हणजे त्यांच्या कार्याचं वैभव चालवावं, तिथं यथाशक्ती मदत करावी, सहभागी व्हावं, आणि तिथं दास्यत्वही करावं, नाहीतर सहभागी होणाऱ्यांना मानाची अपेक्षा असते. हे आधारस्तंभ आहेत अशा प्रकारे. का तर शरीराच्या अंगाने खूप झिजतात किंवा मोठ्या देणग्या देतात, पण ही व्यक्ती दास्यत्व करत असते. पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ, आणि वेगवेगळे प्रसंग येतात, त्या प्रसंगामध्ये नेहमी सावधपणाने आपण कशा करता सद्गुरूंकडे आलोत, आपलं उद्दिष्ट काय, आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, इथं सध्या काय चाललेलं आहे, त्याचा आणि आपला नक्की किती संबंध असावा ठेवावा, वेगवेगळ्या परिस्थितींकडे कशा दृष्टीने पाहावं, बिघडत असणाऱ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करणं, गोष्टी बिघडू न देणं, तिथे एक समुदाय असतो, जे जे काही पाहिजे ते तत्काळची दिजे, अत्यंत आवडीने कीजे सकळ सेवा. सद्गुरूंना जे मनोगत आहे ते ताबडतोब पुरवण्याचा प्रयत्न करणं, आणि सगळी सेवा अत्यंत आवडीने करणं, अशा प्रकारचं वर्तन करायला तो सुरुवात करतो. हे वर्तन करण्याला सुचणं याच्याकरताही काही उपजत गुणांची गरज असावी. त्याच्या बरोबरीनी ज्याची सेवा करायची आहे त्याच्या अंतर्यामी प्रवेश करण्याची तरलता असायला पाहिजे, कारण प्रत्येकाची मनोवृत्ती आपल्या स्वतःला प्रधान धरण्यात आहे. दुसऱ्याला काय हवे हे पाहण्याचा सहसा प्रयत्न करत नाही. आणि हे सर्व ठिकाणी लागू आहे. माझा एक मित्र आहे, आता ते देखील 70 वर्षांचे आहेत बरं का, त्यांच्याकडे सावकारी सराफी असा पिढीजात व्यवसाय होता. त्यांना तीन चार भाऊ, एवढा मोठा व्यवसाय हा कोणा एकाकडे सोपवावा, सगळ्यांना वडिलांनी शिकवलं, पण हे जे मी ज्यांच्याबद्दल सांगतोय ते म्हणजे वडिलांना मदत करणारे, वडील जर दुकानात जाणार असतील तर आधी जाऊन झाडझोड करणारे, असा सेवाभाव त्यांच्या ठिकाणी होता. शिवाय त्यांचं वय झाल्यानंतर व्यवसायामध्ये त्यांना यथाशक्य मदत करायचे, वसुली करता जायचं असेल, कोर्ट केसेस चालू असायच्या, तिथं आपणहून सहभागी व्हायचे. आणि त्याच वेळेला इतर मुलं म्हणायची की काय सावकारी करतायत, आम्हाला ते आवडत नाही. मात्र चारही मुलांना त्यांचा धंदा मिळण्याची अपेक्षा होती, आपल्याकडे यावा अशी अपेक्षा होती. वैयक्तिक रीतीने देखील त्यांना काय कमी अधिक हवंय नकोय हे तो पाहत असे, आणि बाकीचे स्वतःच्याच राज्यात असत. घर तसं बेशिस्तीचं होतं, मोठं होतं, कोणी यायचं जायचं पाहुणचार व्हायचे, वडिलांकडे लक्ष दुर्लक्ष अशा सगळ्या गोष्टी असायच्या. एक प्रकारे वडिलांचं मनोगत जाणून तो करत होता आणि स्वतःही उभा राहण्याचा आयुष्यात प्रयत्नही करत होता बाकीच्या भावांसारखा, कारण त्यालाही कल्पना होती की वडिलांचा व्यवसाय कोणाला देतील त्याला देतील, पण आता आपली मदत, आईला मदत करणं, घरात काय कमी पडेल तिथं धावून धावून काम करणं, त्या आईमध्ये असणाऱ्या नाते शेजारी पाजारी त्यांच्याकरताही काहीतरी करणं, हा गुण वडिलांनी हेरला. मला तुम्हाला काय सांगायचंय, हा गुण वडिलांनी हेरला. आणि मग त्यांचा राहता वाडा घर बरीच होती, इतर मुलांनाही त्यांनी दिलं, पण राहता वाडा, त्यांचा व्यवसाय, दोन्ही व्यवसाय, सराफी सावकारी, त्यांनी सांगितलं तू इतर काय करतोस त्याच्याबरोबर आता माझ्याबरोबरच यायला सुरुवात कर. तेव्हा इतर भावांनी खूप कडवट प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण हळूहळू करून वडिलांनी एका विशिष्ट मार्गाने जवळपास सख्य असल्यासारखं पुढे त्यांचं चालायला लागलं. ते एकमेकांना सांभाळून घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी जायचे, परत यायचे. मला असं सांगायचंय की आपल्या सेवेने दुसऱ्याच्या पोटामध्ये शिरणं ही कला आहे, आणि ती कला पॉलिसी म्हणून नकोय. तेही समजतं, मालकाला तर चांगलंच समजतं, त्याच्या हाताखाली जर काही नोकर असतील तर जो उपजत सेवाभावी कोण आहे, कोण पुढे पुढे करतो आहे, शिक्षकांना समजतं. एक अतिशय यशस्वी झालेले, नंतर व्यवसायातही यशस्वी झाले, पण विद्यार्थी म्हणून ते मला असं सांगत होते की आम्ही आमच्या काळी असा विचार करायचो की परीक्षकांना काय अपेक्षित आहे, त्यांना फार त्रास पडता कामा नाहीये आमचा पेपर तपासायचा. म्हणून आम्ही दोन तीन शाळा असायच्या, अगदी जे महत्वाचं असेल तर ते लाल शाईने अंडरलाईन करायचं, मग दुसऱ्या एका शाईने अंडरलाईन करायचं दुसऱ्या रंगाच्या, उत्तम लिहायचं, पॅरेग्राफ करायचे. म्हणजे त्यांना नुसतं आमचा पेपर वाचला की कळलं पाहिजे की याच्यात काय लिहिलंय, खूप काही वाचायचीही गरज नाही. ही वृत्ती आहे, मला तुम्हाला सांगायचं की ही वृत्ती आहे. नाहीतर असेही पेपर इथं कोणी शिक्षक असतील तर ते सांगतील की पेपर तपासताना याला काय म्हणायचं हे पाहण्यासाठी तीन तीनदा वाचायला लागतं, मग शिक्षक नाराज होतात, काहीतरी मार्क देऊन रिकामे होतात. बरोबर आहे सर. आणि मग शिक्षक देखील अशा विद्यार्थ्यावर विश्वास ठेवतात. सख्य याचा अर्थ सांगतोय तुम्हाला, त्यांचा अशा विद्यार्थ्यांशी अधिक जमायला सुरुवात होते. दास्य म्हणजे पुढे पुढे केल्यामुळे ते झालेलं नसतं, तर त्यांचं मनोगत जाणून जो वागत असतो लक्ष असतं ना. मित्रांमध्ये देखील आदर भावनेनी एकमेकांशी जोपर्यंत राहतात तोपर्यंत मैत्री टिकते, आणि ती आदर भावना नाहीशी झाली, अपेक्षा वाढायला लागल्या, प्रेम प्रीती नाहीशी व्हायला लागली. दास्याचं सांगत नाही मैत्रीचं सांगतोय, तर मैत्री कमी होते. म्हणून हे जे आहे हे मुलांनी आई वडिलांशी देखील कसं वर्तन करावं याच्याकरताही हे उपयोगी आहे. नोकरी करत असताना नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांशी कसं वर्तन करावं त्याच्याकरता येऊ, पण त्याकरता सांगितलेलं नाहीये. पण एकूण जीवन यशस्वी होण्यासाठी या सगळ्याचा जर विचार करता आला तर किती चांगलं होईल. याचं कारण जर तिथं विचार करता येत नसेल तर तुम्ही जिथं परमार्थ करता येतात तिथेही तुम्हाला विचार नाही करता येणार. जीवन कधी तुकड्याचं बनलेलं नसतं, हा गुणांचा विषय चाललाय. अशा प्रकारे जर गुण तुम्ही घ्यायचे म्हटले तर तुम्ही सगळीकडे वापराल. मग तुम्ही विद्यार्थी असाल, शिक्षकांच्या बाबत वापराल, तुम्ही मुलं असाल, एकाच आई वडिलांची चार मुलं असतील तर जो लाघवीपणाने असतो, जो आज्ञा पाळतो, जो दुरुत्तर करत नाही, जो त्यांना वाटेल तसं बजावत नाही, असं आहे तसं आहे असं बोलत नाही, समजून घेतो, तर अर्थात आई वडीलही त्याला जास्त अनुकूल राहतात. गुरु असतील म्हणून अनुग्रह, अभ्यास, ध्यान याच्याही पुढे साधना जाते ती अर्चन, वंदन आणि दास्य आहे. याच्या पुढे गेलेली ही साधना आहे. अशा अर्चनानी, वंदनानी आणि दास्यानी, आणि हे दास्य हळूहळू, समर्थ म्हणतात की सकळांचे करावे पारपत्य, सगळ्यांची विचारपूस करतो, गुरुंचं कार्य आहे म्हणून. आल्यांचे करावे आतिथ्य, ऐसी हे जाणावी सत्य सात्वी भक्ती, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. सद्गुरूंचं दास्य करता करता तो गुणच अंगी येतो आणि मग नेहमीच सर्वांचं अंतःकरण निववेल निवेल असं बोलणं चालू, असं बोलणं त्याचं घडायला सुरुवात होते. आणि नेमक्या याच गुणांनी सद्गुरु अशा शिष्याकडे जास्त आकृष्ट होतात. त्याचं प्रेम असतं, सद्गुरूंचं सर्वांवर सारखं जरी प्रेम असलं तरी या गुणांकडे ते आकृष्ट होतात. देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. देवाला बांधता येतं प्रेम आणि प्रीतीने. सापडला देव्हारा यासी बांधा दाव्याने, असं नामदेव महाराज म्हणतात. दावा करा हा माझा आहे म्हणून, कोणाकडे दावा करा त्याच्याकडेच दावा करा. दाव्यानी जो गाईला बांधतात ते दावं नाही, दावा लावा त्याच्यावर की आता तू सापडलास, आता तुला मी बांधून टाकला, आता मी तुला सोडत नाही. असं प्रेम करा. प्रेमाकडे व्यक्ती आकृष्ट होते. आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे, आणि मग बघा देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. मग तो मुलगा आठवा जो चार भावांमध्ये वडिलांना जे अनुकूल तसंच वागत होता, तो मुलगा आठवा. तो यशस्वी झालेला बढत्या घेत पुढे जाणारा एखादा एम्प्लॉई आठवा. तो विवेकानंदांसारखा, कल्याण स्वामींसारखा, स्वामीजींसारखा, माधवनाथांसारखा शिष्य आठवा. स्वरूपानंद असं म्हणाले की पावसला सगळे आले पण फक्त इथंच आले असे फक्त बाळासाहेब होते, असा एकदा उद्गार त्यांनी काढला. कारण पावसला आलो, स्वरूपानंदांचं दर्शन झालं, मग असा प्रकार होता की दिवसात आता परत ते बोलवणार नाहीत. त्यांच्या प्रकृतीमानाप्रमाणे एकदाच पाच मिनिटं, दोन मिनिटं पाच मिनिटं आत जायला मिळायचं. मग आता काय करायचं, नुसत्या हातावर हात ठेवून बसायचं. आणि पाच सात लोक गेलेले असतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये आता काय करायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. एक दुसऱ्याला विचारतो, आता आपण काय करायचं, चला मग समुद्रावर जाऊ, गणपती पुळ्याला जाऊ, ते कोणतं अजून मंदिर आहे ते पाहायला जाऊ. स्वामीजींबरोबर गेलेले लोकच नव्हे तर सगळे लोक असंच करायचे. स्वामीजी म्हणाले, आता इथून मी कुठं हलायचा नाही, आता तुम्ही काय ते करा, तुम्ही रत्नागिरीला कोणत्या वेळेला येणार आहात ते सांगा गाडीची वेळ, त्यावेळेला मी तिथं तुम्हाला स्टँडवर भेटेन, आता इथून मी कुठं जाणार नाही. इतका विश्वास आणि सद्गुरूंकरता आलेले आहोत, आता हे सोडून काही नाही. मैतो एक निरंजन ध्याऊ जी, दुजे के संग नहीं जाऊ जी, असा विश्वास, असा शिष्य हवा असतो ना, जो दुसऱ्याच्या बरोबर नेहमीच जातो. वेळ आली की इकडचा हात सोडून दुसऱ्याच्या बरोबर जातो. दुसऱ्याच्या बरोबर याचा अर्थ, एकापेक्षा चांगली नोकरी मिळाली त्याच्यात जास्त चांगलं आहे, थोडं केंद्र कमी होईल पण जाऊ देत, काय शनिवार रविवार जमेल. तेव्हाचा काळ सांगतो, आताचा फारच गडबडीचा आहे. याला दुजे के संग म्हणतात. लग्न झाल्यानंतर एक चार पाच वर्ष पत्नी म्हणेल तसं ऐकू, नंतर आहेच केंद्र. याला दुजे के संग म्हणतात. नाही जाऊ जी असा जो हे ते आहे. आणि त्या अभंगाप्रमाणे जे त्यांनी वर्णन केले ते आहेच, की आता मी पत्थर पूजणार नाही. पण गोरक्षनाथ एखाद वेळेला मूर्तीची पूजा ही करतील, पण करतील तेव्हा दुजे के संग नाही जाऊ जी हे ठरवतील. असं नसेल की त्यांनी असा अभंग लिहिला म्हणून त्यांच्या आयुष्यात कधी त्यांनी पूजाच केली नाही देवाची. आता एक सद्गुरू असं केलेही असेल, पण कुठेतरी हात जोडलेही असतील, शंकरांपुढे तर जोडले असतील. तीर्थयात्रेला तर गेले असतील, पण गेले तरी देखील दुजे के संग नाही जाऊ जी. का गेले असतील म्हणतो, भारतात सर्व ठिकाणी गोरक्षनाथ गेल्याच्या खुणा सांगितल्या जातात. याचा अर्थ गेले, प्रत्येक प्रांतात अशी ठिकाणं आहेत की इथं गोरक्ष येऊन गेले. त्यांच्या नावाने कुंड आहेत, त्यांच्या नावाने गुंफा आहेत, पण मग जिथं जिथं गेले तिथं दोन घेऊन गेले नाही, सद्गुरू घेऊनच गेले. हे सद्गुरूंना आवडलं म्हणून गोरक्ष आणि मच्छिंद्र यांचं सख्य झालं. भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा, आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे, मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त, आता ही सख्य भक्ती परमार्थाच्या बाबतीत चालली आहे. एक सावकाराला जे आवडतं ते सावकाराचा मुलगा करतो आहे म्हणून सावकाराची प्रीती त्या मुलावर अधिक बसली, संबंधित गुणांमुळे बसली. इथं परमार्थ चाललेला आहे. मग सद्गुरूंना काय आवडतं? भक्ती. हो, अत्यंत भाव, भजन, एकरूपतेनी केलेलं, प्रेमानी केलेलं भजन, निरूपण, ऐकणं करणं आणि कथा कीर्तन आणि प्रेम अंतःकरणात राखून गाणं हे देवाला आवडतं. तर समर्थ म्हणतात मग आपण आता तसं वर्तन करायचं. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे. आणि मग खरं आतापर्यंत मी सांगितलं ते सांगतात मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नाही मस्त. मग देवाच्या मनासारखा हा करतोय असं देवाला समजतं म्हणून सख्य होतं. आपण एक दोन मिनिटं शांत बसू, थांबू. हरी 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 स्वामी जय नारायण प्रभु हरी 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 हरी. म्हणून सख्य भक्तीचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य भक्तांनी दास्य करावं, जे आराध्य आहे त्याला परम मानावं आणि दास्य करावं. तिथं जे जे आवश्यक असेल ते तारतम्यानी दास्य भावानी निभावावं. हे सगळं साधना करत असताना, श्रवण करत असताना आणि मुख्यतः सद्गुरूंच्या मनाप्रमाणे वर्तन करावं. सद्गुरूंचं सख्य अशा शिष्याला मिळतं. सख्य मिळतं याचा अर्थ तो दासच असतो पण सद्गुरू सख्यासारखी सलगी देतात. त्यांनी सद्गुरूंना सख्य म्हणून सलगी द्यायची नाहीये. त्यांनी तसंच राहायचंय. पण आता जास्त विश्वास, जसं मुलांनी आज्ञाधारकच राहायचंय आणि वडिलांनी मग आता मुलं मोठी झाली म्हणून त्याच्या खांद्यावर हात टाकायचंय, पण म्हणून मुलांनी वडिलांच्या खांद्यावर हात टाकून नाही जायचं फिरायला. या सख्याला एक मर्यादा आहे. आणि हे मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त हे सगळीकडे लक्षात ठेवायचं. हा गुण आहे. घरी दारी म्हणजे घरी वाडवडिलांशी मोठ्या मंडळींशी बरोबरीच्या मंडळींशी आपल्यापेक्षा जे कमी आहेत त्यांच्याशी. मध्ये मी असं वाचलं की तुम्ही तुमच्या सगळ्यात जोरा तुम्ही तुमच्या फक्त मुलांवरच करता की नाही, बाकी पत्नीवर तर जोरा नाही करतायत, पतीवर तर जोरा नाही करतायत, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर बाहेर देखील, पण मुलांवर मात्र जबरदस्त जोरा. कारण आपण जन्म दिलाय आणि लहान आहे ही कायम भावना राहते. त्यांनी असं म्हटलेलं होतं की एकूण प्रवासामध्ये तुमचं आणि त्याचं वय सारखं आहे. एक 5-25 वर्ष तुम्ही आधी जन्माला आलात आणि तुम्ही त्याला जन्म दिलात, पण जीवाच्या प्रवासाच्या अंगाने तो तुमच्या बरोबरीचा आहे. एक थोडे 16-18 वर्ष संस्कार करण्याचं जर सोडून दिलं तर मुलांशी तुला मी हकलून देईन, तू आता माझं ऐकलं पाहिजे, मी तुझं एवढं केलेलं आहे, कोणाशीच नाही मुलांशी देखील नाही. याचं कारण तो तुमच्या इतकाच पुरातन आहे. मनासारखं वागणं हेच खरं म्हणजे पाहायचं झालं तर कीवर्डच आहे सख्य भक्तीचा. आणि याच्यात ऍडजस्टमेंट नाहीये. सगळ्यांच्याच मनासारखं काय वागायचं, आपण परमार्थ करतो आहोत, आपण एकत्वाच्या भावनेनी सगळ्यांकडे बघण्याचा प्रयत्न करतो आहोत, ती दृष्टी संपादन करण्यासाठी चाललेला आहे. प्रेम देण्याची गोष्ट चाललेली आहे. त्याच्याकडून जे मिळेल ते मिळेल. आपल्याकडून प्रेम देण्याची गोष्ट चाललेली आहे. आणि हे प्रेम प्रीतीनी बांधून ठेवणं असं आहे. मध्यंतरी स्वामीजींकडे येणाऱ्या एका भगिनींनी असं सांगितलं की त्या ऑफिसमध्ये जायच्या तेव्हा दोन जणी अशा होत्या की त्यांच्या घरी त्या दरम्यान इतकी अडचण होती की त्या कसं तरी काहीतरी डबा करून घेऊन यायच्या. त्यांना डबा देखील पूर्णपणे घरातल्या सगळ्या कामांमुळे. तर 2-3 वर्ष या त्यांचा डबा देखील घेऊन जायचा रोज. मला काय, मला जशी मी 2 पोळ्या तर अजून एक 4 पोळे जास्त भरले की होतं, भाजीत भाजी होते, तू काही विशेष धरू नको. पण ही दृष्टी आहे असं मी तुम्हाला सांगतोय. प्रेम प्रीतीने बांधायचं याचा अर्थ दुसऱ्याकरता प्रेमाने खरंच काहीतरी करायचं. मग त्याच्यामध्ये कधी कधी आपलं स्वास्थ्य देखील तितकं राहत नाही. पण हाच उपाय आहे. समर्थ असं म्हणतात की देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. आपलं सौख्य जरा बाजूला सारायचं आणि देवाच्या सख्यत्वा कारणे सगळं करायचं. एक अशी वेळ आलेली होती की स्वामीजींनी आम्हाला बोलवून असं सांगितलं की अरे संसार सगळेच करतात, तुमचे नवीन संसार आहेत मला माहित आहे, पण हे कोणी करायचं? हे एवढं उभं केलं ते तुमच्याकडे पाहून उभं केलेलं आहे, त्यामुळे अशा अडचणी नका मला सांगू, ते घरी असं होतं तसं होतं म्हणून मला येता आलं नाही, थोडं दुर्लक्ष करा म्हणाले. आणि हे झालं पाहिजे. दुर्लक्ष करण्यामागं संसाराकडे सगळं दुर्लक्ष करा असा सांगण्याचा त्यांचा हेतू नव्हता, पण कधी कधी आपल्या अडचणी आपल्याला अति मोठ्या वाटतात, याचं कारण ते स्वतः त्याच्यातून गेलेले होते. त्यांच्या मुलांच्या लग्नांमध्ये ते घरी येऊन प्रवचन जर करत होते तर आम्ही त्यांच्या पुढे काय अडचणी सांगणार, त्यांनी करून दाखवलेलं होतं. त्यांचा मुलगा ऍडमिट होता, परस्पर श्रीरामपूरहून मुलाला ऍडमिट केलं आजारी आहे म्हणून, त्यांना दुकानात फोन आला, पण ते घरी गेले, नेहमीप्रमाणे प्रवचन केलं आणि मग सरलाताईंना म्हणाले की त्यांना सांगितलं की तुम्ही लक्ष ठेवा याच्याकडे मी माझं आवरून येतोय, तुम्ही आलात फार बरं झालं, उपकारच आहेत एक प्रकारे आहात ना तुम्ही त्यांच्याबरोबर, मी येतोच आहे. आणि मग प्रवचन करून सरलाताईंना घेऊन गेले. हे त्यांनी करून दाखवलं होतं म्हणून ते आम्हाला म्हणाले की थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल. एका मोठ्या सत्यामध्ये असं येतं, स्वामीजी म्हणायचे की जन्मल्याबरोबर आई वडील गेले तो पुण्याचा कलेक्टर झाला. तुम्ही ज्या संसाराच्या अडचणी सांगताय कोणाचं काही अडत नाही म्हणायचंय, अशा प्रकारे कुठंतरी बेधडक वृत्ती देखील सांभाळायला लागते जर करायचं असेल तर. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, काही जर ध्येयाच्या गोष्टी करायच्या असतील तर असंच वागायला लागतं. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. सांडून आपुली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. कारण संसाराची व्यथा आणि त्या संसाराचं रडगाणं म्हणून काय म्हणून आम्ही ध्यानाला बसू शकत नाही, ही प्राथमिक गोष्ट झाली. काय कसं सद्गुरूंचं सख्य लाभणार? कारण इथं सद्गुरूंच्या मनोगताप्रमाणे पूर्ण चालणं सांगितलेलं आहे. निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाच्याची सांगाव्या. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. आपुलेस आवघेची जावे परी देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओ ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।